कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी पूजा सावंत. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
इतकी तू फेमस आणि इतकी तू पॉप्युलर आणि इतकी तू फेवरेट सगळ्यांची असल्यामुळे मला सांग की तुझ्या मागे कोणी लागलं नाही का, किंवा तू कोणाचा क्रश, कोणी लव्ह लेटर पाठवलं, असं काही शाळेत असताना झालं नाही?
शाळेत असं काहीच झालं नाही. आणि त्यावेळेस कमॉन, आय मीन आत्ता हे सगळं होतं शाळेपासूनच सुरुवात. तेव्हा एक खूप छान हेल्दी असा ग्रुप होता सगळ्यांचा, अख्ख्या वर्गाचा, 80 मुलं होतो आम्ही सगळे. सो ते सगळं नाही झालं. यू वोंट बिलीव्ह, माझा आयुष्यातला पहिला क्रश कॉलेजमध्ये 12वीत असताना. सो स्कूलमध्ये काही नाही.
आणि मला सांग की तू ह्या दरम्यान डान्स ट्रेनिंग पण घेत होतीस जेव्हा तू स्कूलमध्ये होतीस तेव्हा?
नाही नाही, मी नृत्याचं प्रशिक्षण नाही घेतलं, कधीच नाही घेतलं.
पण मग तू बुगी बुगीचं ऑडिशन कसं दिलंस, तो एक मला प्रश्नच पडला.
ओके, आय टेल यू, बुगी बुगी मध्ये मी इच्छेविरुद्ध गेले होते, कारण का जस्ट 10वी झाली होती माझी आणि आईला वाटत होतं की तू शाळेत इतकं छान परफॉर्म केला, आपण ट्राय करूया. आणि मी खूप शाय असल्यामुळे ना एवढा मोठा प्लॅटफॉर्म मध्ये मला जायचं नव्हतं की यार मला नाही जमणार. सो जबरदस्ती आईने पाठवलं होतं, मला बोलायलाही नाही आवडत, बिकॉज आय वॉज लाईक आय वॉज विदाऊट एनी कॉन्फिडन्स. त्यामुळे
नाही झालं. मग ते पुढे काय
झालं, मी फायनल पर्यंत पोहोचले होते. म्हणजे धर्मेशला तुम्ही आता ओळखता, राईट? सो धर्मेश वॉज द विनर ऑफ दॅट सीझन आणि आम्ही टॉप 5 मध्ये होतो. सो त्या टॉप 5 मध्ये मी होते.
आणि तू म्हणतेस की तुला नाही जमायचं, ते खोट आहे, खोट.
स्पोर्ट्सची आवड आधीपासून होती, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन. बऱ्याच लोकांना माहित नाही आहे की मी स्टेट लेवल पर्यंत बॅडमिंटन खेळले शाळेत असताना. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा 9वी 10वी आली तेव्हा अभ्यासापुरता मी ब्रेक घेतला, तो अजूनही ब्रेकच आहे, बट व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन मध्ये मी खेळायचे.
मला सांगे तुला लहानपणी काय बनायचं होतं?
मला ऍक्च्युअली इंटरेस्ट होता डॉक्टर व्हायला, मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. त्यामुळे स्पोर्ट्स ही हॉबी म्हणू शकतो आपण, पण ती मला छान जमत होती त्यामुळे मी शाळेत असताना करत होते. बट करिअर स्पोर्ट्स मध्ये करायचं, इट वॉज नेव्हर इन माय माइंड.
जसं तू म्हणालीस की तुला यु नो प्राण्यांची फार आवड आहे, सो लहानपणापासूनच तुला काय अशी बाहेरचं एखादं छोटंसं भुभू असेल तर घरी घेऊन यायची सवय होती का? आणि आई बाबांना त्या गोष्टीचा कधी तुझा यु नो त्रास झाला का? कारण असं असतं ना की अरे त्यांचं सगळं त्यांनाही बघावं लागतं.
याचं कारण म्हणजे माझ्या वडिलांचं अपब्रिंगिंग गावात झालंय, त्यामुळे आमच्याकडे बऱ्याचशा गाई म्हशी गुरं ढोरं सगळं होतं. सो माझे वडील त्या सगळ्यांसोबत मोठे झालेत. माझ्या आईकडे पण भरपूर मांजरी होत्या, कुत्रे होते, माझ्या आजोबांना आवड होती, त्यामुळे माझ्या आई वडील दोघांनाही प्राण्यांची आवड आहे. फक्त त्यांना वाटायचं की माझ्या मुलांनी कोणी प्राणी घरात आणू नये, बट इट्स इन ब्लड श्रुती, दे कॅन नॉट इव्हन हेल्प. पण काय माहितीये ना, आम्ही मुद्दामून नाही कुठला प्राणी आणत, ते समोरच येतात. जर कुठे काही जखमी पडलं असेल, मांजर किंवा कुत्रा किंवा पिजिन, ते बरोबर दिसतं आणि मग आपल्याला राहवत नाही की त्याला तसंच सोडूया तिकडे, मग मी घरी आणते.
कॉलेज तुझं कुठलं होतं? तिथे तू असं असतं ना कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक तर आपल्याला ते असं फ्रीडम फील होत असतं.
ऑफकोर्स आय फेल्ट दॅट फ्रीडम. एक वेगळं जगामध्ये मी आले होते. सो थोडा कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला वेळ लागला. कॉलेजमध्ये असताना मी अनेक कल्चरल इव्हेंट्स केले, त्याच्यामध्ये मला प्राइजेस मिळाले. माझं कॉलेज म्हणजे SIWS कॉलेज, त्याचं मराठी वाङ्मय मंडळ जे होतं त्यांना मी ऍक्च्युली क्रेडिट देईन. देवधर सर होते त्याच्यात, त्यांनी खूप बुस्टअप केलं मला. सो तिथे कॉन्फिडन्स ऍक्च्युली माझा बिल्डअप झाला.
ओके, आणि लेक्चर बंक करून यु नो स्पेशली कुठली मूवी बघितली का फ्रेंड्स सोबत जाऊन? आणि अर्थात तुला जर इतकं कल्चरली तू जर यु नो ऍक्टिव्ह होतीस, तर आय एम शुअर की तू थोडासा जो वेडेपणा असतो आपण की एखाद्या ऍक्ट्रेसला फॉलो करतो, हिरोचा किंवा ऍक्ट्रेसचा इदर कबर्डमध्ये तरी फोटो असणार किंवा आपल्या उशीखाली तरी ठेवणार, असं काय केलंस तू?
येस, आणि मला प्राऊडली सांगायला आवडेल की मी अजूनही ते करते. शाळेत असताना, अगदी शाळेपासून ऍक्च्युली, नॉट ओनली कॉलेज, पण मला ऐश्वर्या राय फार आवडते. तिचं ऍक्टिंग करिअर वगैरे, ऑफकोर्स मी फॅन आहेच तिची, बट द वे शी कॅरीज हर सेल्फ, किंवा ती स्वतःला जिथे बघते, ती स्वतःला जसं मेंटेन करते किंवा प्रेझेंट करते, आय जस्ट लव्ह हर द वे शी इज प्रेझेंटिंग हर सेल्फ, आणि शी इज अ क्वीन.
एकाकिका, नाटक, स्पर्धा, यु नो ह्या सगळ्याच गोष्टी कॉलेज डेज मध्ये असतात आणि त्यावेळेस त्याचं टेन्शन घेणं, पण त्याचसोबत यु नो काहीतरी आपल्या एकांकिकेला एक जरी प्राइज मिळाला ना तरी पार्टी असायची. तर मला सांग की तुझ्या त्या अशा काय वेग मेमरीज आहेत तुझ्याकडे आणि कुठली एकांकिका स्पर्धा तू विसरू शकत नाहीस?
मी कॉलेजमध्ये असताना एका एकांकिकेत काम केलं होतं, त्याचं नाव होतं काही खडूचे तुकडे, आणि त्या एकांकिकेला प्राइज मिळालं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पार्टी केली होती. बट दॅट वॉज अ समोसा पॅटिस पार्टी, सगळ्यांना समोसा पॅटिस दिले होते.
पॉकेट मनी वगैरे काही मिळायचं तुला?
पॉकेट मनी एक वेगळी स्टोरी आहे त्याची. माझी बेस्ट फ्रेंड आहे मानसी, आम्ही अजूनही भेटल्यावर तेच म्हणतो की आम्हाला जेव्हा पॉकेट मनी मिळायची तेव्हा ती इतकी आम्ही वापरायचो की आय रिमेंबर 7 रुपयाचा समोसा घेण्यासाठी आम्ही कंपस मध्ये हा हा 1 रुपया हा तुझा 1 रुपया दे असं असं करत करून आम्ही समोसा खायचो. आणि एकदा तर दुःख म्हणजे पैसे होते आमच्याकडे छान आणि आम्ही मोठं ते आईस्क्रीम घेतलं मानसीला एक आणि मला एक. सो मी माझ्या बॉक्समधून आईस्क्रीम काढलं आणि कचऱ्याच्या डब्यात बॉक्स टाकला आणि मी आईस्क्रीम खाल्लं. माझ्या मैत्रिणीने काय केलं, तिने बॉक्स काढला आणि तिने आईस्क्रीम टाकलं कचऱ्याच्या डब्यात आणि बॉक्स हातात राहिला होता. त्यावेळेस पैशाची खरी किंमत कळली श्रुती, म्हणजे अगदी 15-15, 20-20 रुपयाचं इतकं कौतुक वाटायचं की यार आज माझ्याकडे 20 रुपये आहेत, लेट्स गो अँड हॅव आईस्क्रीम. 93.5